तर या श्लोकामध्ये भगवंत एक विशेष असा शब्द वापरत आहेत जेव्हा ते सांगतायत सूरिदम सर्वभूतानाम. सूरिद संस्कृतमध्ये जी सुसंस्कृत आणि आर्य लोकांची भाषा आहे, देवनागरी म्हटलं जातं त्याला, देवी देवतांची भाषा आहे, यामध्ये शब्दांचा जे अर्थ आहे ह्याला फार खोलवर अर्थ असतो. असं वरकरणी असं नसतं शब्द. तर त्यात एक मित्र म्हटलेला आहे, मित्र 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 या शब्दाचा अर्थ आहे जो संकटातून तारतो तो. संकटातून जो तारतो तो. श्री राधा गोपीनाथ भगवान की, श्री नरसिंह देव भगवान की, पंचतत्व की, श्री प्रभुपाद की. आणि आणखीन एक आहे सखा. सखा आणि जो सर्वोच्च मित्राचा शब्दाचा अर्थ आहे ना तो सूरिद या शब्दामध्ये आहे. सूरिद म्हणजे त्याचं हृदय जाणणारा किंवा त्याचा हृदयाचा भाव समजून घेणारा. आणि भगवान तिथं सांगतायत सूरिदम सर्व भूतानाम. भगवान तिथं कुठंच असं म्हणत नाही की मी केवळ भक्तांचा सूरिद आहे. सूरिद सर्व भूतानाम, सर्व जीव मात्र जे आहेत सगळ्यांचे भगवंत खऱ्या अर्थाने सूरिद आहेत. आपण कल्पना करू शकतो की कायमच जे मित्र असतात ना त्यांना एकत्र फिरायला आवडतं. हम नाही छोडेंगे ये दोस्ती, कायम एकत्र राहणार, कधी सोडणार नाही, एकत्र राहणार. आणि मग नंतर दोस्त दोस्त ना राहा. कारण ही हा जो भौतिक जग आहे ना असंच आहे. कारण एकमेकाच्या इंद्रतृप्तीवर सगळं आधारित आहे. परंतु भगवंताला मुळात जीवात्म्याशी काही अपेक्षा नाही आहे की त्यांनी त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. त्यामुळे भगवान सांगू शकतात की सूरिद सर्व भूतानाम. आणि खरं आहे की बघा हे जे मित्र असे शपथ खातात की आम्ही कधी एकमेकाचा संघ सोडणार नाहीत, परंतु असे मित्र कायमच साथ देतात असं नाहीये. परंतु भगवान जे आहेत एखाद्या बंडखोर जीवात्म्याचं पण ज्यांनी भगवंताचा त्याग केलेला आहे त्याचं देखील भगवान त्याग करत नाहीत. त्याचा देखील भगवंत त्याग करत नाहीत. इतकंच काय, जर हा जीवात्मा आपल्या कर्माप्रमाणे जर त्याला विष्ठेतल्या किड्याचा जन्म मिळाला तरी देखील भगवान त्याच्याबरोबर विष्ठ्यामध्ये देखील राहतात परमात्म्याच्या रूपानं. त्या किड्याच्या हृदयामध्ये परमात्म्याच्या रूपानं भगवंत तिथं देखील वास करतात. म्हणूनच भगवंत एकटेच हे खरे मित्र आहेत जे कधीच सोडणार नाही. हम नाही छोडेंगे, जरी आपण सोडलं तर भगवान सांगतात हम नाही छोडेंगे, सोडणारच नाही. आणि विश्वास ठेवा की भगवंत खरंच सोडत नाहीत. श्रद्धा असली पाहिजे मुळात, ही मुळात ही श्रद्धा असली पाहिजे. आणि अशी श्रद्धा विकसित करणं ह्यालाच साधना भक्ती म्हटलेला आहे. साधना भक्ती म्हणजे साधना करत करत आपली जी श्रद्धा आहे ती विकसित झाली पाहिजे. आणि जे उत्तम अधिकारी भक्त आहेत त्यांच्या स्तराला आपण साधनेच्या शक्तीनंच येऊ शकतो, सॉरी श्रद्धेच्या तत्वावर आपण येऊ शकतो त्या स्थितीवर. कारण हे जे भक्त असतात ना, उच्च भक्त जे असतात उत्तम अधिकारी, मुळात त्यांची श्रद्धा इतकी दृढ असते की ते डळमळीत होतच नाही. ती डळमळीत होतच नाही म्हणून ते टिकून राहतात. म्हणून ते टिकून राहतात, कधीच त्यांचं पतन होत नाही भक्तीतनं. आणि आपली श्रद्धा कमकुवत असल्यामुळं शक्यता असते. म्हणून भगवंतावर श्रद्धा ठेवली पाहिजे. एकदा एक गिर्यारोहक असतो, तो थंड प्रदेशामध्ये हिमालयासारख्या प्रदेशामध्ये डोंगरावर चढत असतो आणि बराच वरती चढल्यानंतर अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो वरून सरळ खाली येतो. फक्त एकच हे असतंय की त्यांनी माग दोरी बांधलेली असते आणि ते खुंटी सगळा मारतात समजते याच्यामध्ये बर्फामध्ये पडू नये म्हणून त्याच्यात मारलेली असते त्यामुळे तो लोंबकळत राहतो असं आणि बराच मारबीर लागलेला असतंय कदा ते फ्रॅक्चर पण असणार काही आणि अशा स्थितीमध्ये भगवंतांच्यावर श्रद्धा असते थोडी का होईना श्रद्धा असते आणि त्यापोटी तो भगवंतांना प्रार्थना करू लागतो की भगवंत मला वाचवा म्हणून आणि अशा स्थितीमध्ये माहिती आहे प्रार्थना जरा कळकळीचीच असते जेव्हा टांगती स्थिती असते ना लटकत असतो ना असंच मध्ये काही म्हणजे आधार नाहीये कुणाचा सहारा नाहीये तशा वेळेला प्रार्थना जरा कळकळीची असते म्हणून कळकळीची प्रार्थना करतो भगवंत आणि भगवंत लगेच प्रकट होताना सांगतात की काळजी करू नको मी आहे दोरी कापून टाक म्हणून सांगतात जी दोरीवर लोंबकळत असणार ती दोरी कापून टाक म्हणून सांगतात विचारात पडतो दोरी कापून टाका आहे ना नक्की आणि ह्या विचारामध्ये दोरी कापत नाही असंच राहतो आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो येत आहे गिर्यारोहकाचा थंडीमुळं काय होत आहे गारठून मृत्यू आणि फोटो आलेला असे पेपरमध्ये आणि फोटोमध्ये तो जमिनीपेक्षा फक्त 2 फूट वरती असतो फोटोमध्ये दाखवलेलं असतं की तो जमिनीपासून फक्त 2 फूट वरती असतं भगवान सांगितलेलं असतं की दोरी काप मी आहे धरणीच्या रूपानं मी आहे मी रक्षा करतो पडला असता खाली आणि चालत गेला असता पण श्रद्धा नव्हती भगवान सांगतायत की दोरी कापून टाक कापली पाहिजे कापली पाहिजे भगवान सांगतायत तर युधिष्ठिर महाराज यांना भगवान श्रीकृष्ण हे आज्ञा देतात की सांग की अश्वत्थामा मेला आज्ञा काय असते की अश्वत्थामा मेला परंतु युधिष्ठिर महाराज विचार करतात की अश्वत्थामा तर जिवंत आहे अश्वत्थामा तर जिवंत आहे म्हणून भगवान परीक्षा घेण्यासाठी भीमाला सांगतात की अश्वत्थ नावाचा एक हत्तीला जाऊन मारून येजा म्हणून आणि अश्वत्थामा नावाचा एक हत्तीला भीम मारून येतो आणि मारून आल्यानंतर भगवान आता सांग की अश्वत्थामा मेला म्हणून खरं आहे ना अश्वत्थामा मेला परंतु सांगायचं कुणासमोर असते जे मिलिटरी गुरु असतात आध्यात्मिक नव्हे जे मिलिटरी गुरु असतात द्रोणाचार्य यांच्यासमोर सांगायचं असतं आणि अश्वत्थामा त्यांचा मुलगा असतो तर मग युधिष्ठिर महाराज आहे थोडा वेळेसाठी विचार करतात की मी कायम सत्य बोललोय कधीच खोटं बोललं नाही आणि अशा स्थितीमध्ये जर मी हे खोटं बोललं तर लोक कायम लक्षात ठेवतात कारण पांढरा कुर्ता घातला ना आणि त्याच्यावर छोटासा पण काळा डाग लागते लगेच दिसतं आयुष्यभर कधीच खोटं बोललं नाही एक खोटं बोललं त्याची चर्चा होते प्रवचनामध्ये रोज किती खोटं बोलतात लोक त्याची कुठं चर्चा होत नाही परंतु युधिष्ठिर महाराजने एक खोटं बोलायला हे केलं आणि चर्चा होते प्रवचनामध्ये लोक सांगतात उदाहरण म्हणजे जसं आज मी सांगतो आणि युधिष्ठिर काय करतात विचार करतात आणि भगवान सांगतायत म्हणून म्हणतात की अश्वत्थामा मेला परंतु हळूच पुटपुटतात नरोवा कुंजरोवा मला माहिती नाही हाती का तुमचा मुलगा आणि शास्त्रामध्ये आचार्य लोक वर्णन करतात की कायम सत्यवचनी असल्यामुळं युधिष्ठिर महाराजांचं जे रथ आहे ना ते जमिनीपासून वरती चालत होता जमिनीला टेकत नव्हता कधी आणि जेव्हा त्यांनी असं बोललं ना नरोवा कुंजरोवा लगेच रथ खाली टेकला तर लोक सांगतात की खोटं बोलले ना म्हणून टेकला खाली तुम्हाला काय वाटतं सत्य की खोटं बोललं म्हणून खाली टेकला परंतु परम सत्य नाहीये खरा सत्य आचार्य लोक सांगू शकतात आणि आचार्य काय सांगतात की रथ खाली टेकला ही भगवंताची अवज्ञा केल्यामुळे भगवंताने असं सांगितलं नव्हतं नरोवा कुंजरोवा म्हणून ते त्यांनी स्वतः म्हटलं होत आणि लगेच रथ खाली आला आणि म्हणून भगवंत सगळे पांडव जे आहेत भगवंतांचे चांगले भक्त आहेत परंतु अर्जुन भगवंतांना अतिशय प्रिय आहे कारण अर्जुनाची श्रद्धा अशी आहे अर्जुनाची जी श्रद्धा आहे ना अशी आहे जेव्हा अर्जुनाला भगवंत सांगतायत की पार्थ उद्या भीष्मदेवांनी प्रतिज्ञा केली तुमच्या 5 पांडवांची ते पाची पांडवांचा वध करणार आहेत युद्धामध्ये, आणि हे ऐकून भगवंतांची झोप उडालेली असते. भगवंतांची झोप उडाली असते, आणि भगवंत जे आहेत ते हात मागं बांधून असं त्यांच्या तंबूमध्ये जिथं राहायची व्यवस्था केलेली असते तिथं भगवंत मागं पुढे चालत असतात. आणि अर्जुन जो आहे, अर्जुन झोपत असतो बाजूला बिंदास, थकलेला असतो युद्धामुळं. अर्जुन झोपत असतो आणि भगवंत त्याला विचारतात, म्हणजे पार्थ झोप कशी काय लागू शकते तुला जेव्हा विश्वदेवाने अशी प्रतिज्ञा केली आहे. अर्जुन उठून विचारतो कसली प्रतिज्ञा केली आहे, उद्या तुम्ही पाच पांडवांना ते ठार मारणार आहेत युद्धामध्ये. एवढंच तुम्ही आहे ना म्हणतो आणि झोपून टाकतो परत. हा म्हणून अर्जुन जो आहे भगवंतांना प्रिय आहे, अर्जुन भगवंतांना प्रिय आहे. आणि याच अर्जुनाला गीता सांगताना भगवंत सांगत आहेत सुहृदं सर्व भूतानां, काही चिंता करू नको, मी तुमचा सर्वांचाच मित्र आहे. आणि खऱ्या अर्थानं भगवंत मित्र आहेत जसं आपण चर्चा केली थोडक्यात. तर असे हे भगवंत अनेक अवतार घेतलेले आहेत, आणि त्यांचे जे अवतार आहेत त्यापैकी काही प्रमुख जे आहेत त्यांना चार धाम म्हणून ओळखला जातो. चार धामामध्ये उत्तरेला बद्रीनाथ, आणि तिथं भगवंत जे आहेत ते बद्री विशालच्या रूपानं वास करतात. आणि पश्चिमेला द्वारकानाथ, द्वारकेमध्ये भगवंत तिथं द्वारकानाथ या नावानं वास करतात. आणि दक्षिणेला भगवंत रामेश्वर, रामेश्वर किंवा रामनाथ या नावानं वास करतात, आणि तिथं त्यांची पूजा होते. आणि पूर्वेला ते जगन्नाथ म्हणून वास करतात, पूर्वेला ते जगन्नाथ म्हणून वास करतात, आणि तिथं त्यांची जगन्नाथ या नावानं पूजा होते. तर हे जे जगन्नाथ आहेत, हा हे खऱ्या अर्थानं आपले मित्र आहेत. काय असतंय की मागं मी एकदा सांगितलं होतं तुम्हाला की परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज आम्हाला घेऊन यात्रेला गेले होते जगन्नाथपुरीला. आणि जगन्नाथपुरीहून येताना परत मे महिन्यामध्ये गेलो होतो यात्रेला, आणि परत येताना महाराज सांगायला सुरू केलं की पुढची यात्रा कुठं जायची, पुढची यात्रा कुठं जायची. आणि जेव्हा महाराजांनी असं विचारलं तर सगळे भक्त सांगितले एका स्वरामध्ये की महाराज, तेव्हा महाराज ट्रेनमध्ये सर्व भक्तांच्या बरोबर प्रवास करायचे, आता महाराज विमानानं जातात कारण वेळ वाचतो म्हणून, आधी जाऊन तयारी करायची असते म्हणून. फक्त तेव्हा महाराज ट्रेनमध्ये यायचे सगळ्यांच्या, आणि ट्रेनमध्ये सगळ्यांच्या बोगीमध्ये फिरायचे महाराज, त्यांचं एसीमध्ये कंपार्टमेंट असायचं, सीट असायची, परंतु महाराज सगळीकडे फिरायचे. आणि फिरता फिरता महाराज आमच्या ह्याच्यामध्ये आले आणि विचारले सो वेर यू वॉन्ट टू गो फॉर यात्रा नेक्स्ट कार्तिक, आणि लगेच एक सुरामध्ये सगळ्या भक्तांनी सांगितलं वृंदावन. स्वाभाविक आहे वृंदावन, सर्व भक्तांनी सांगितलं वृंदावन म्हणून. फक्त दोघांनीच मी आणि रोहिणी कुमार प्रभू आम्ही सांगितलं महाराज अयोध्या. होतं काय की आपले एक भक्त आहेत माझे गुरुबंधू आहेत श्रीधामा प्रभू म्हणून, हे श्रीधामा प्रभू जे आहेत ना वृंदावनला फार आसक्त आहेत, आणि त्यांचं रोहिणी कुमार प्रभूंचं आणि त्यांचं कायमच ह्या विषयावर हे असतं, म्हणजे मैत्रीपूर्ण असं हे असतं वादविवाद. ते म्हणतात की क्या अरे राम श्रेष्ठ आहे मर्यादा पुरुषोत्तम असं, रोहिणी कुमार प्रभू रामच्या बाजूनं, आणि रोहिणी कुमार प्रभू माझे मित्र आहेत, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून म्हटलं मुद्दाम श्रीधामा पुढा होता म्हणून मुद्दा म्हटला अयोध्या महाराज. आणि लगेच रोहिणी कुमार मागणं एकदम म्हणला प्रभू रामचंद्र की जय. आणि महाराजांना माहिती होतं हे की ह्या दोघांचं असं चालू असतं त्याच्या म्हणून. मग महाराज म्हणले सो विल टेक वोट, विल टेक अ वोट वेअर टू गो. आणि महाराज म्हणले जना जना वृंदावनला जायचंय त्यांनी हात वर करा आणि हरी बोल म्हणा म्हणून. जवळजवळ सर्व बोगीमध्ये जेवढे भक्त सगळ्यांनी हात वर केलं हरी बोल म्हणून, फक्त मी आणि रोहिणी कुमार ना हात वर करणार नाही. आणि नेक्स्ट महाराज विचारले दोज यू वॉन्ट टू गो टू अयोध्या हात वर करा म्हणून. मग आम्ही दोघांनी हात वर केला दोन दोन, सगळ्यांनी एक एक केला, आम्ही दोन दोन केला, चार झाले पाहिजे ना कमीत कमी. मग महाराज जे आहेत महाराज हसून म्हणाले सो इट्स क्लिअर. मग आम्ही सांगितलं महाराजांना की महाराज असं आहे की तुम्ही वर्षभर तुम्ही कृष्णलीलेवर प्रवचन देता, त्यामुळे स्वाभाविक आहे की भक्तांना कृष्णाच्या प्रती ओढ झालेली आहे. जर तुम्ही रामायणवर बोलायला लागला ना तर बघा सगळे रामायण जिथं रामलीला घडले ना त्या ठिकाणी जाऊया असं म्हणतात का नाही म्हणून. आणि महाराजांनी सिरियसली घेतलं, महाराज परत आल्यानंतर रामायणावर बोलायला लागले आणि मग सगळ्यांना विचारला की वेरी गोस, तरी सगळ्या भक्तांनी सांगितलं की वृंदावन म्हणून. महाराज म्हटले वृंदावन अँड देन ऑल्सो अयोध्या. आणि त्यावेळेला आम्ही 25 दिवसासाठी यात्रेला गेलो होतो महाराजांच्या बरोबर. स्वाभाविक आहे की भगवंताच्या विषयी, ज्या भगवंतांच्या विषयी आपण ऐकतो, जसं आता आम्ही पंढरपूरला गेलो होतो, लोकनाथ महाराजांची व्यासपूजा होती, आणि प्रवचनाचा विषय काय असणार, एकच, दुसरा विषयच कुठं आहे, पांडुरंग. स्वाभाविक आहे महाराज पांडुरंगाविषयी बोलले, आणि पांडुरंगाविषयी ऐकून लोक भक्तांचा एवढा भरून आला की पुढच्या वेळेला परत पंढरपूरला जायचं, परत पंढरपूरला जायचं. तसं आताच मी जगन्नाथपुरीला जाऊन आलो, पांढरपूरच्या आधी मी जगन्नाथपुरीला गेलो, आणि त्यामुळे जाता येता जगन्नाथांविषयी ऐकून ऐकून मला असं वाटलं की हे जे खरे आपले मित्र आहेत ना जगन्नाथ, यांच्याविषयी बोललेलं बरं. तर भगवंतांचा हा जो विशेष असा अवतार आहे श्री जगन्नाथांचा, कसं प्रकट झाला याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. सतयुगाची कथा आहे. सतयुगामध्ये भगवान जे सृष्टिकर्ता आहेत, दुय्यम सृष्टिकर्ता ब्रह्मदेव स्वयंभू यांच्या वंशामध्ये जे 25वे पुत्र होते, 25वे जे पुत्र होते त्यांचं नाव होतं महाराज इंद्रद्युम्न. आणि हे इंद्रद्युम्न महाराज जे आहेत हे माल व प्रदेशवर राज्य करायचे, आणि त्यांच्या राजधानीचं नाव होतं अवंतीपुर, अवंती नगरी हे त्यांच्या राजधानीचं नाव होतं. तर हे महाराज इंद्रद्युम्न जे आहेत अतिशय विशुद्ध असे भगवान श्रीकृष्णांचे भक्त होते. आणि महाराज इंद्रद्युम्न जे आहेत त्यांनी एकदा आपल्या सभेमध्ये आपले जे कुल पुरोहित होते त्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही मला सांगू शकाल का की या पृथ्वीवर असं स्थान कुठं आहे जिथं मी साक्षात परब्रह्मला बघू शकतो किंवा भेटू शकतो. आणि जे कुल पुरोहित आहेत त्यांनी सांगितलं की महाराज लगेचच तुमची आज्ञेचं पालन होईल, आम्ही तुम्हाला लवकरच कळू. मग त्यांनी काय केलं, आपल्या राजाच्या महालामध्ये सभेमध्ये सर्व जे तीर्थयात्री तिथे आले होते ना सगळ्यांना बोलवलं, राज्याचे तीर्थयात्री होते ना सगळ्यांना राजाच्या महालामध्ये बोलवलं आणि दवंडी पिटवली की कोण सांगू शकतंय असं स्थान कुठं आहे जिथं साक्षात परब्रह्मचे दर्शन होऊ शकतात. या सृष्टीमध्ये किंवा या पृथ्वीवर आणि बरेच तीर्थयात्री आले होते, त्यातला एक जो तीर्थयात्री होता त्यांनी हात वर केला आणि सांगितला की महाराज मला असं स्थान माहिती आहे, मला असं एक स्थान माहिती आहे. या पावन अशा भारत भूमीमध्ये उद्रदेश नावाचा एक प्रदेश आहे ज्याला आता आपण उत्कल किंवा ओरिसा म्हणून ओळखतो. आणि या उद्रदेशामध्ये एक अतिशय सुंदर असा प्रदेश आहे ज्याला शंख क्षेत्र म्हणतात, शंख क्षेत्र. किंवा त्याला पुरुषोत्तम क्षेत्र, पुरुषोत्तम क्षेत्र असं म्हटलं जातं. आणखीन एक नाव आहे श्री क्षेत्र. आणि हा जो प्रदेश आहे हा नीलाद्री किंवा नीलगिरी या पर्वतावर आहे, त्यामुळे त्याचं नाव आहे नीलाचल. तर या प्रदेशामध्ये एक सुंदर असं कल्पवट आहे, कल्पवृक्ष म्हणतो ना असं, कल्पवृक्षाचा वटवृक्ष कल्पवट आहे. आणि या कल्पवटाच्या जवळच रोहिणी कुंड नावाचं एक कुंड आहे. आणि हा जो कुंड आहे ह्याला साक्षात कारण सागर समजलेला आहे. कारण सागर जे आहे ज्याच्यापासून सर्व नद्यांची आणि जीवांची उत्पत्ती होते. कारण भगवान कारणदक्ष विष्णू जे आहेत हे कारण सागरमध्ये पहुडलेले आहेत आणि त्यांच्या रोम छिद्रातून काय होत आहे असंख्य ब्रह्मांड जे आहे ते निर्माण होतात. आणि अशा या रोहिणी कुंड आणि जे कल्पवट आहे याच्या पूर्वेला भगवंत जे आहेत आपल्या मूळ रूपामध्ये नीलमाधव या नावानं तिथं विराजमान आहेत. आणि या क्षेत्राचा महिमा अशी आहे की जो कोणी इथं जाईल आणि रोहिणी कुंड मध्ये स्नान करेल ना तो लगेचच मुक्त होऊन जातो. आणि ज्यांनी कुणी या नीलमाधवांचे दर्शन घेते ना तर तो केवळ दर्शनानंच भगवंतांचे सर्व पापातून मुक्त होऊन भगवंतांच्या परमधामाची त्याला प्राप्ती होते. आणि हे ऐकल्यानंतर जसं आम्ही आपण चर्चा केली की महाराजांनी रामायणावर बोलायला सुरू केली की सगळे भक्त अयोध्येला जायला उद्युत झाले. त्याचप्रमाणे भगवंतांच्या या अवताराविषयी जेव्हा ऐकलं महाराज इंद्रदुम्नी त्यांनी लगेचच आपल्या मंत्रींना बोलवलं आणि सांगितलं की काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. हा जो क्षेत्र आहे ह्याला तुम्ही लगेच शोधून काढा आणि मी असं ठरवलंय की माझं पुढचं आयुष्य मी तिथं जाऊन तिथंच व्यतीत करणार. मग हा कुल पुरोहित जे आहेत यांनी सांगितलं की एक काम करतो मी माझा जो भाऊ आहे धाकटा त्याला मी इथं पाठवून देतो त्याचं नाव आहे विद्यापती. आणि हा विद्यापती जो आहे हा विद्यापती तिथं जाईल आणि बघून येईल पहिला सगळं आणि तुमचं राहायचं ठिकाण तो तिथं नियोजन करून येईल सर्व आणि नंतर तुम्ही जाऊ शकता तिथं. आणि लगेचच महाराज इंद्रदुम्न जे आहेत त्यांनी विद्यापतीला सांगितलं की माझा आशीर्वाद आहे आणि जेवढा लागतं तेवढी संपत्ती घ्या आणि लगेच जाऊन ही जागा शोधून काढ कुठं आहे माहिती काढ सगळं. आणि विद्यापती हा हे देखील भगवंतांचे शुद्ध भक्त होते आणि जे काही त्यांनी त्या यात्रीकडनं ऐकलं होतं सतत त्याचं मनन करत चालले होते. सतत त्याचं मनन करत चालले होते. साहजिक आहे की सतत जर मनन चालू असताना तर विसरणं अवघड आहे. विसरणं अवघड आहे म्हणून सांगितलं आहे की कीर्तनीय सदा हरी. सदा भगवंतांचं कीर्तन करत राहायला पाहिजे जेणे भगवंताचा विसर पडू नये. भगवंतांचा बिलकुल विसर पडू नये यासाठी. तर हा विद्यापती जे काही त्यांनी त्या यात्रीकडनं ऐकला होता ना सतत त्याचं मनन करत करत केवळ रोमांच कंपा श्रुतरंग भज असं तेथे रोमांच उभे राहायचे ती कथा आठवण केल्यावर आणि तो इतका व्याकुळ होता जाऊन एकदा कधी मी जाऊन त्या ठिकाणावर पोहोचेन म्हणून. आणि असं करत करत विद्यापती जे आहेत ते येऊन महानदीच्या किनाऱ्यावर पोहोचले आणि तिथं त्यांनी महानदीमध्ये आंघोळ केली आणि नदी पार केले आणि करून पुन्हा पुरुषोत्तम क्षेत्राच्या दिशेनं ते चालायला लागले. आणि जेव्हा ते पुरुषोत्तम क्षेत्राला पोहोचले तेव्हा त्यांनी शोध घेतला आणि शोध घ्यायच्या आधी पण त्यांना दिसायला लागला की जसं ते यात्रीने सांगितलं होतं ना तसं एक मोठा कल्पवट होता. इथं मोठा असा वटवृक्ष होता प्रचंड मोठा. आणि इतकंच नव्हे विद्यापती जे आहेत त्यांनी पाहिलं की समोरच एक कुंड पण होता आणि जसं ते यात्रीने सांगितलं होतं ते रोहिणी कुंड होतं. आणि या रोहिणी कुंडामध्ये स्नान करून विद्यापती जे आहेत फार थकले होते त्यामुळं विश्राम करण्यासाठी ते व्यवस्था करायला लागले. इतक्यात त्यांना मधुर असं भगवंतांच्या कथाचं ध्वनी ऐकू यायला लागलो आणि त्यांनी लक्ष देऊन बघितलं तर जवळच्याच एका ह्याच्यात नाही तर परंतु इतकं घनगाट जंगल होता की काही दिसत नव्हतं कुठून यायला फक्त ध्वनी ऐकू येत होतं. आणि ते ध्वनीचं मार शोधत शोधत ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पाहिलं तिथं काही शबर जातीचे जे लोक आहेत ना, हे शबर जातीचे जे लोक आहेत त्यांनी तिथं भगवंतांची कथाचं आयोजन केलं. त्या कथाच चालू होती भगवंतांची. आणि ही कथा ऐकण्यासाठी जेव्हा विद्यापती जवळ जाऊन उभे राहिले आणि ऐकून कथा त्यांचे पुन्हा त्यांना ते जे अष्ट सात्विक विकार आहे ते प्रकट व्हायला लागले. आणि त्यांनी पाहिलं की हे जे शबर होते ना, हे शबर लोकांचे जे नेता होते जस्ट आत्ता आले होते कुठून तरी, आणि जसं ते आले त्यांच्या शरीरातून दिव्य असा गंध येऊ लागला. दिव्य असा गंध येऊ लागला. आपल्याला आपण कल्पना करू शकत नाही हे कसं शक्य आहे. कारण आपले जे तथाकथित सुंदरी असतात ना फिल्म इंडस्ट्रीतले हिरोईन वगैरे, ते सेंटची ऍड करतात परफ्यूमची. कारण माहिती असते आता सेंटची ऍड करतात म्हणजे त्याचा उपयोग आहे. हा सेंटची ऍड करतात ऍडव्हर्टिजमेंट करतात म्हणजे उपयोग आहे. उपयोग काय आहे की दुर्गंधी येते म्हणून त्याला सुगंधी बनवण्यासाठी काय करायला लागते, परफ्यूमचा वापर करायला लागते. आणि ती दाखवते म्हणजे तिला पण मान्य आहे की दुर्गंधी येते शरीरात. परंतु जे स्वर्गीय अप्सरा आहेत ना, जसं उर्वशी, समजा उर्वशी आली आणि तिने रंकाळ्यात करेल का नाही माहिती नाही, एवढं केंदाळ असतं. जर उर्वशी आली आणि तिने रंकाळ्यात जर आंघोळ केली ना तर दुसऱ्या दिवशी आपण बॉटल भरून न्यायचं, कारण ते पद्मगंधा. काय म्हणते, पद्मगंधा परफ्यूम. पद्मगंधा म्हणजे परफ्यूम म्हणतंय पाणी चक्क चक्क. आणि ही कोण आहे, उर्वशी आहे, स्वर्गलोकातली अप्सरा. कल्पना करा वैकुंठातलं कोण एखादा इथं आलं, सगळे सेंटचे फॅक्टरी बंद. कारण तो जितनं विचरण करेल ना तिथं नुसतं सुगंध सगळीकडं. तर हे जे शबर आहेत विश्ववशु शबरचे राजा, हे आल्या आल्या असा दिव्य गंध यायला लागला त्यांच्या शरीरात. आणि हे बघितल्यानंतर विद्यापती जे आहेत ते एकदम आतुर झाले त्यांना विचारण्यासाठी की काय कारण आहे, काय कारण आहे. कारण विद्यापती जे आहेत ते राजाचे जे कुलपुरोहित त्यांचे भाऊ आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे राज्यात सुगंधाचे अनेक द्रव्य असतात. परंतु ह्या व्यक्ती तर असं काय दिसत नाही, परंतु एवढं सुगंध कुठं येते मग. आणि मग हे विश्ववशू जे आहेत त्यांनी जाणलं आणि त्यांनी त्याला विद्यापतीला विचारलं, किम प्रयोजनम, प्रयोजन काय यायचं इथं, सहज आला असंच. मग विद्यापती जे आहेत त्यांनी त्यांना सगळं सांगितलं की असं असं मी महाराज इंद्रद्युम्नचे जे कुलपुरोहित आहे त्यांचा मी भाऊ आहे आणि महाराज इंद्रद्युम्न यांनी मला पाठवून दिलाय की त्यांना इथं नीलमाधवचं जे ठिकाण आहे तिथं मोठं मंदिर बांधायचं आहे आणि स्वतः राजा पण इथं राहायला येणार आहेत. आणि हे ऐकल्यानंतर विश्वस्त जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक रहस्यमयी असं हास्य होतं, स्मित हास्य रहस्यमयी परत. कारण काय होतं, लगेच त्यांनी सांगितलं की म्हटलंय फार 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 वर्षापासून मी ऐकत आलोय की इंद्रद्युम्न नावाचा राजा कोणतरी इथं येणार आणि इथं एक सुंदर नगरी वसवणार आहे म्हणून. म्हणजे आम्हाला सगळ्यांना आधीपासून माहिती आहे येणार आहे म्हणून, राजा येणार आहे आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला आनंद आहे. फक्त एक दुःख पण आहे की जेव्हा हे राजा इथं पोहोचणार आहे ना तर नीलमाधव इथं राहणार नाही. जेव्हा इंद्रद्युम्न महाराज इथं पोहोचणार तेव्हा नीलमाधव इथं राहणार नाही, ते सोनेरी वाळूमध्ये स्वतःला लपून टाकतील. आणि विद्यापतीने हे ऐकलं आणि त्याला दुःख झालं. परंतु त्यांनी सांगितलं की आलेल्याचं चीज सोनं करूया काहीतरी. म्हटलं राजा इंद्रद्युम्न आल्यावर होणार आहे ना, तर मी तर बघू शकतो निदान. मग त्यांनी विश्ववसूला प्रार्थना केली शबराला की तुम्ही मला त्वरित त्या ठिकाणी घेऊन चला. हे विश्ववसू जे शबर त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही फार थकलेला आहात, आत्ताच प्रवास करून आलाय तुम्ही एवढा लांब ना, थोडा विश्राम करा, थोडं फळ घ्या, प्रसाद घ्या थोडस आणि नंतर आपण जाऊया. म्हणलं नाही नाही नाही, माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे, आपण लगेचच गेली पाहिजे, राजाज्ञा आहे, राजाची आज्ञा आहे. आपण लगेच गेलं पाहिजे. तर काही लोकांच्या मते ही कथा आहे आणि परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी एक थोडस वेगळं कथेचं एक हे सांगितलं होतं जेव्हा आम्ही माग पहिल्यांदा जगन्नाथपुरीला गेलो त्यावेळेला की जगन्नाथ कसे प्रकट झाले. त्या कथेप्रमाणे विद्यापती जे आहेत ते राजाचे मंत्री होते, इंद्रदेव महाराजांचे मंत्री होते. आणि जेव्हा राजाने असं ऐकलं की पुरुषोत्तम क्षेत्र आहे यात्रेकडनं, तर त्यांनी काय केलं, विद्यापतीला सांगितलं की तू जाऊन माहिती काढ म्हणून. आणि जे शबर होते ना त्यांना हे ठिकाण कुणालाच दाखवायचं नव्हतं. आणि खास करून जे शबर जातीचे लोक होते त्याच्यामध्ये पण केवळ विश्ववस्तू जो होता ना त्याला एकट्यालाच माहिती होतं की नीलमाधव कुठं जंगलामध्ये आहेत. आणि तो एकटाच रात्रीच्या वेळेला पूजा करायला जायचा आणि सकाळ सूर्य उदय व्हायच्या परत यायचं, त्यामुळे कुणालाच कळायचं नाही. परंतु मंत्री असल्या कारणाने बरच विद्यापतीला माहिती होती. मग त्यांनी काय केली, थोडीशी गुप्तहेरी. तो तिथपर्यंत विद्यापती तिथपर्यंत आले. आल्यानंतर त्यांनी काय केलं की विश्ववस्तू जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्यावर राहायला लागले. आणि मग त्यांनी जे विश्ववस्तू होती त्यांची एक कन्या होती तिच्याशी त्यांनी विवाह केला, त्या कन्याशी. ऍक्च्युली लोक काय काय करू शकतात बघा, परंतु हे चांगल्या कारणासाठी केलं. मी आताच जगन्नाथपुरीला गेलो होतो आणि माहिती नाही काय भगवंताचा विशेष आहे की काही गोष्टी लगेच दिसतात, गर्दीमध्ये पण लगेच दिसतातच. आणि एवढे 10 लाख लोकांच्या गर्दीमध्ये एक व्यक्ती माझ्या समोरून आला, तरुण मुलगा होता आणि त्याचा शर्ट एक टी शर्ट घातलेला त्याने आणि टी शर्टवर असं लिहिलेलं होतं, नॉट ऑल मेन आर स्टुपिड. टी शर्टवर असं लिहिलं होतं, नॉट ऑल मेन आर स्टुपिड, सम डोंट मॅरी. याचा अर्थ असा आहे की सगळेच पुरुष जे आहेत ना ते मूर्ख नसतात, काही जे असतात ना ते ब्रह्मचारी राहतात. समजलं? नॉट ऑल मेन आर स्टुपिड, सम डोंट मॅरी. काही जे आहेत ते लग्न करत नाहीत, शाणे असतात. परंतु विश्वासूनी काय केलं, लग्न केलं शबरच्या मुलीशी. आणि मग तिला त्यांनी सांगितलं, हे रोज तुझे वडील सकाळी जेव्हा येतात त्यांच्या शरीरात असा सुगंध कुठं येते, कुठं जातात ते, आणि रोज बघतो एकदम दिव्य फुलांची माळा बिळा घालून येतात सकाळी येताना परत, आणि जे प्रसाद आणतात ते प्रसाद तर असला दिव्य आहे, असतंय का नाही? आज पण फिस्ट आहे, प्रसाद काय मग दिव्य असते. आणि फिस्ट ऐकल्यानंतर तर मग दिव्य स्वप्न पण पडायला लागतात प्रसादाशी. तर जे प्रसाद देतात ते अतिशय दिव्य असते, जातात कुठं तुझे वडील रोज म्हणून जाते, नाही 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 हे सांगायचं नाही, मग सांगितलेलं आहे वडिलांनी सांगितलं कुणाला सांगायचं नाही म्हणून. पर तुम्ही काय आता, तुम्ही आमचेच आहात, स्त्री जातीचा एक स्वभाव आहे. पोटात काही राहू शकत नाही, पोटात काही राहू शकत नाही. मग तिनं सांगितलं की माझे वडील जे आहेत ना ते जंगलामध्ये नीलमाधवची पूजा करण्यासाठी जातो. मग लगेचच विद्यापतीने सांगितलं, मग तुला नाही वाटत का मी जाऊन बघावते म्हणून? ते म्हटलं, हो वाटतंय की मला, परंतु काय वडील मान्य करणार नाही आहे. तू सांग की वडिलांना, तू वडिलांना सांग तुझ्या की जावाई बापू ना आपण एवढं तरी केलंच पाहिजे, नीलमाधवचं दर्शन तर झालेच पाहिजे त्यांना. तुम्हाला वाटत नाही का ते मुक्त व्हा म्हणून, तुम्ही एकटेच नीलमाधवची सेवा करता. आणि बरंच सांगितल्यानंतर विश्ववस्तू जे आहेत शबर ते तयार झाले. म्हणजे ठीक आहे, परंतु ठरलं असं की डोळ्याला पट्टी बांधणार आणि घेऊन जाणार. विद्यापती राजाचा माणूस. मग त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की बघ, एकदा मी गेलो आत आणि पुन्हा जर जायचं झालं तर मला रस्ता सापडणार नाही, मग काय करायचं? म्हणजे ठीक आहे, एकदा पिशवी भरून मोहरी घेऊन जायचं आणि पिशवीला छोटस भोग पाडायचं, पिशवीत थोडं भोग पाडायचं आणि मग चालत जायचं वडिलांच्या बरोबर. म्हणजे चालताना काय होणार, पेरणी होणार, अन्न तर रोप येणार मोहरीचे. मग पुढच्या वेळेला जेव्हा जात असते जिथं जिथं मोहरीचं रोप आहे ना ते बघत बघत जायचं, असा आयडिया करतो विद्यापती. आणि विद्यापतीला घेऊन विश्ववस्तू जे आहेत ते नीलमाधवचं मंदिर जे आहे तिथं येतात. आज जगन्नाथपुरी जवळ, जगन्नाथपुरीहून 170 किलोमीटर लांब कोणती लव म्हणून एक जागा आहे, तिथं हे ठिकाण आहे जिथं नीलमाधवचं मंदिर होतं ते ठिकाण. तर या ठिकाणी गेल्यानंतर विश्ववस्तू जे आहेत शबर त्यांनी काय केलं, त्याचे डोळ्याची पट्टी काढली. आणि पट्टी काढल्यानंतर त्यांनी पाहिलं की समोरच ते कल्पवट होतं मोठ, आणि कल्पवटच्या खालीच रोहिणी कुंड होत. आणि विश्ववस्तू जे आहेत त्यांनी पूजा करण्यासाठी आत गेले, आणि आत करून येत त्यावेळेला विद्यापतीने पाहिलं की एक कावळा त्याच्यावर बसता होता फांदीवर, त्या कल्पवटच्या फांदीवर एक कावळा बसता होता. आणि अचानकच त्या कावळ्याचा मृत्यू झाला आणि तो कावळा जो आहे तो रोहिणी कुंड मध्ये पडला खाली. आणि जसं त्याचा रोहिणी कुंडच्या जलला स्पर्श झाला कावळ्याचा, लगेच त्याला चतुर्भुज रूप प्रकट झालं, प्राप्त झाला. आणि तो कावळा जो आहे चतुर्भुज रूप घेऊन वैकुंठाला निघून गेला. हे बघितल्यानंतर विद्यापती जो आहे त्याला एकदम आनंद झाला, म्हटलं अरे बाप रे, जसं ऐकलं होतं तसंच आहे, जसं ऐकलं होतं तसंच आहे की कोणी पण इथं जो कोणी दर्शन की करेल किंवा जो कोणी आंघोळ करेल या रोहिणी कुंड मध्ये त्याला लगेचच मुक्ती मिळणार. विशेष आहे रामानुजाचार्यांचे जे गुरु आहेत ना, जेव्हा रामानुजाचार्यांना दीक्षा द्यायची वेळ आली ती, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं रामानुजाचार्याला की एक असा मंत्र मी तुला देणार आहे जो परम गुह्य आहे, आणि सगळ्यांसमोर ते बोलायचं नाही, सिक्रेट जप करायचं एकदम. आणि ते मंत्र देण्यासाठी देखील त्यांनी बरंच त्यांना थांबायला सांगितलं होतं, आणि शेवटी जेव्हा भगवंतांची आज्ञा झाली तेव्हा त्यांनी ते मंत्र द्यायचं ठरवलं रामानुजाचार्यांना. आणि रामानुजाचार्यांना ते मंत्र दिला आणि हळू कानात सांगितलं मंत्र, ओम नमो नारायणाय, हळू सांगितलं कानात, हळूच कानात सांगितलं ओम नमो नारायणाय. आणि जसं रामानुजाचार्यांनी हे मंत्र ऐकलं ना त्यांच्या अंगावर रोमांच आले असं एकदम. आणि मग रामानुजाचार्य जे आहेत त्यांनी गुरुंना प्रणाम केला आणि बाहेर आले, आणि गावातलं जे सगळ्यात उंच मंदिरचं हे होतं ना गोपूर त्याच्यावर चढले, आणि सगळे गावातल्या लोकांना सांगितले जना जना मुक्ती पाहिजे ना सगळे इथं या म्हणून सांग, जना जना सगळ्यांना मुक्ती पाहिजे, सर्व इथं या, मी आज तुमच्यासाठी एक असं मंत्र आणलेलं आहे ज्याचं जप केल्यामुळं तुम्ही सगळेच मुक्त होऊ शकता. आणि रामानुजाचार्यांचे काही गुरुबंधू तिथं होते, त्यांनी हे सगळं बघितल्यावर त्यांना कळलं काय होणार आहे, ते लगेच पळत पळत गुरुकडे गेले आणि गुरुला सांगायला लागले की तुम्ही हा अतिशय रहस्यमय असा मंत्र दिला आहे ना, आणि आज ते काय केलं माहितीये का, मंदिरच्या याच्यावर उभे राहून सगळ्यांना हे मंत्र देत आहेत म्हणून. आणि गुरु महाराज जे ते स्मृत ते हास करून सांगायला लागले, म्हणजे त्याला एकट्यालाच कळलं रहस्य म्हणजे काय खऱ्या अर्थानं रहस्य म्हणजे काय. कारण रामानुजाचार्य जे आहेत त्यांना मुद्दाम गुरुनी बोलवलं आणि सांगितलं, मी तुला सांगितलं होतं ना हा मंत्र कुणाला द्यायचा नाही, जो व्यक्ती अयोग्य आहे ज्याला वेद म्हणजे काय माहिती नाही त्याला हा मंत्र द्यायचा नाही. मग तू कसं काय जाऊन हे मंत्र दिला सगळ्यांना म्हणून, तुला माहितीये गुरुची अवज्ञा केल्यामुळे तुला नरकात जायला लागेल कायमस्वरूपी. आणि रामानुजाचार्याने हात जोडला आणि सांगितलं की म्हटलं जर सगळे जीवांना भगवद्धामाची प्राप्ती होणार असेल आणि यासाठी जर मला कायमस्वरूपी नरकात जायला लागेल ना तर माझी तयारी आहे. आणि हे ऐकल्यानंतर त्यांचे जे गुरु आहेत ना त्यांनी सांगितलं ह्याला कळलं मंत्राचं खरं रहस्य काय आहे, मंत्राचं खरं रहस्य हे आहे की ते दिलं पाहिजे. म्हणून आपण हरे कृष्ण मंत्र नगर कीर्तन मध्ये रस्त्यावर म्हणतो, नगर कीर्तन मध्ये रस्त्यावर म्हणतो. एखादा जीव जर आपण धोक्यात बघितला ना, एखादा व्यक्ती किंवा पशु पक्षी काय पण असेल त्याला धोका वाटला ना आपल्याला, तर आपण लगेच जाऊन त्याजवळ हरे कृष्ण मंत्र म्हणायचा प्रयत्न करतो, जेणेकरून काय होईल त्याला मग ती म्हणे आपल्याकडे कुठला सिक्रेट मंत्र नाहीये, आपला मंत्र म्हणजे ओपन सिक्रेट, सगळ्यांना देतो आपण हे मंत्र, कुणाला पात्र अपात्र न देखी, कोण पात्र आहे कोण अपात्र काही बघत नाही, सगळ्यांना नवा अपराध आहे अश्रद्धाळू व्यक्तीला कृष्णामाता महिमेचा उपदेश करणे. परंतु रानाला मला सांगते भक्त हे रिस्क घ्यायला तयार आहेत म्हणून, भक्त जे आहेत हे रिस्क घ्यायला तयार आहेत. जरी अश्रद्धाळू व्यक्तीला द्यायचं नाही म्हणतात, आता कळणार कसं पहिल्यांदा भेटल्यावर की श्रद्धाळू आहे का अश्रद्धाळू आहे, कळत नाही. परंतु भक्त हे रिस्क घेतात कुणाच्या जोरावर, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय पृथ्वी ते आचे जत नगराधिकरण सर्वत्र प्रचार होईबो म्हणा, करायचंच आहे. मग भक्त म्हणतात चैतन्य महाप्रभूंचं आज्ञा आहे ना करायचं, म्हणून काय होईल ते महाप्रभू बघून घेतील, आम्ही प्रचार करणार. आणि बघतो आपण श्री प्रभुपादांनी काय केलं, न भूतो न भविष्यती असं हरिनामाचा प्रचार केला. आणि विद्यापतींनी जेव्हा हे पाहिलं की एखादा कावळा जर मरण पडत असेल याच्यामध्ये आणि त्याला जर चतुर्भुज रूप प्राप्त होऊन तो मुक्त होत असणार, तर सगळ्यांना जर हा स्थान प्राप्त झाला तर केवढं बरं होईल. आणि मग विद्यापती परत आल्यानंतर तिथून, हा विद्यापतीने पाहिलं की हा जो विश्ववसू आहे हे पूजा करत असताना आतून असे एकदम अतिशय मधुर असा सुगंध येत होता आतून असं, आणि दिव्य एकदम असं वातावरण होतं. आणि परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा विश्ववसूंना विचारलं की याचं रहस्य काय, की तुम्ही जेव्हा तिथं जाऊन येताना आल्यानंतर तुमच्या शरीरात असा सुगंध कसा येतो असा आहे. मग विश्ववसू जे आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की काय की मी जेव्हा पूजा करून परत येतो ना त्याच्यानंतर सर्व देवी देवता इथं येतात आणि ते पूजा करतात, आणि हे जे सुगंध येते ना हे सर्व ते देवी देवता जे आणलेले फुलं असतात ना ते भगवंतांना अर्पण केले असतात, त्याच्यामुळे सगळं सुगंध येत असतो. हे सत्य आहे की 33 कोटी देवी देवता जे आहेत ना ते केवळ भगवंतांचे दास आहेत. एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, कृष्ण एकटेच ईश्वर आहेत परमेश्वर, आर सब भृत्य सगळे त्यांचे सेवक आहेत आणि सेविका आहेत. हे सत्य आहे. जे भक्त बद्रीनाथला गेले होते त्यांना माहिती आहे की आता शयनी एकादशी झाली ना ह्याच्यानंतर बद्रीनाथचा दरवाजा बंद होतो, का भगवंत पण दर्शन देऊन देऊन थकतात मग भगवंत झोपतात, शयनी एकादशी दिवशीपासून भगवंत झोपतात आणि भगवंत झोपी गेले की मंदिर बंद, भगवंत झोपी गेले की मंदिर बंद. आणि जेव्हा मंदिर बंद असे ना त्याच्यानंतर जेव्हा मंदिर उघडलं जातं, जेव्हा मंदिर उघडलं जातं त्या दिवशी मंदिरमध्ये ताजी ताजी फुलं असतात भगवंताच्या चरणाशी. एखादा कमी श्रद्धाळू भक्त जर असेल व्यक्ती असेल ना तर तो लगेच म्हणू शकतो काय माहितीये काय हिमालय म्हणजे मोठ्या फ्रीज सारखंच आहे ना, आणि आपण पण फ्रीज मध्ये ठेवलं तर राहते का नाही थोडे दिवस, आणि हिमालय मोठं फ्रीज असल्यामुळे जास्ती दिवस राहते ना तिथं, मग ते जास्ती टिकते. तर्क करण्यासाठी काय पण चान्स मिळू शकतो, परंतु ते फुल असतात ना आत्ता हेच ठेवल्यासारखे असतात भगवंताच्या चरणाशी. तर तिथले जे पुजारी आहेत ते ह्याचं विश्लेषण करताना सांगतात की 6 महिन्यासाठी देवी देवता पूजा करण्यासाठी तिथं येत असतात आणि रोज पूजा होते भगवंतांची, रोज पूजा होते आणि म्हणून असे दिव्य फूल जे असतात ना ते भगवंतांच्या चरणाशी असतात. तर नवीन नाहीये, भगवंतच दिव्य आहेत आणि त्यांच्याशी संबंधित जे सर्व काही दिव्य आहे. तर असा हा विद्यापती जो आहे तो परत आल्यानंतर विद्यापतीने विश्ववसूंना सांगितलं की आता मला राजा बरेच दिवसापासून मी राज्य सोडून आलेला आहे, परत राजाकडे गेलं पाहिजे मला आणि सांगितलं पाहिजे राजांना जरा निरोप सांगितलं पाहिजे मी कुठं आहे काय आहे माहिती नाहीये, आणि यासाठी ते परत गेले. आणि जसं विद्यापती आलेत हे राजाला कळलं तर राजाने वाट पाहिली नाही की त्यांनी येऊन आपल्याला सांगा, राजा पळत पळत गेला निम्म्या रस्त्याला. भगवंत आणि भगवंतांचे जे भक्त असतात ना ते इतके आतुर असतात भगवंताविषयी माहिती करण्यासाठी. असं सुंदर एक ब्रजभाषी सांगत है कि एकदा एक भक्त जो है तो भगवान श्री कृष्णांना हाक मारतो की माझी मदत करा म्हणून, माझी मदत करा म्हणून, आणि भगवंत त्याची हाक ऐकल्यानंतर उठतात गोलोकमध्ये आणि पळत पळत जातात गोलोकच्या दारापर्यंत आणि दाराजवळ जाऊन भगवंत उभे राहतात आणि खाली मान घालून परत येतात तिथून. आणि जेव्हा परत येतात ना तर राधाराणी भगवंतांना विचारते म्हणते काय झालं, एकदम असं उठून पळत गेला आणि आता परत येत आहे आणि खाली मान घालून येत आहे असं. म्हणते भगवंत सांगता की माझ्या एका भक्ताने मला हाक मारली होती म्हणून मी पळत जात होतो त्याला मदत करण्यासाठी, मग परत का आला म्हणून, मी जायच्या आधी त्यांनी दुसऱ्याची मदत घेतली म्हणून सांगतो, म्हणून भगवान परत यायला लागतो. तर भगवंत आणि भगवंताचे भक्त हे फार व्याकुळ आहेत भगवंतांना भेटण्यासाठी, भगवंत भक्तांना आणि भक्त भगवंतांना. तर महाराज इंद्रद्युम्न जे आहेत त्यांना राहत नाही, महाराज इंद्रद्युम्न हे पळत पळत जातात दारापाशी, जे महालचा दरवाजा असते तिथपर्यंत पळत जातात दारापर्यंत आणि जाऊन विद्यापतीला भेटतात. आणि जेव्हा विद्यापतीला ते पाहतात ना, विद्यापतीच्या संपूर्ण शरीरामधनं एक विशेष प्रकारचा सुगंध येत असतो आणि इतक्यात विद्यापती जे आहेत ते आपल्या पिशवीतनं एक सुंदर असं हार घालतात आणि राजाच्या, आणि ते बघणार राजा म्हणतात म्हणजे हे जे महाहार आहे ना भगवंतांचा, हा महाहार म्हणजे साक्षात भगवंतांच्या दर्शन झाल्यासारखंच आहे. लगेचच विद्यापतीला आत घेण्यात आलं आणि राजा सांगतात की सर्व काही सांग तुम्हाला काय काय झालं, आणि मग विद्यापती राजाला सर्व वृत्तांत सांगतात आणि लगेचच राजा आपल्या मंत्रीला बोलतात आणि सांगतात तयारी करा मंत्री, जायचंय कुठं, पुरुषोत्तम क्षेत्र. आणि सर्वांना घेऊन राजा इंद्रद्युम्न जे आहेत ते पुरुषोत्तम क्षेत्राला येतात. परंतु जेव्हा ते पुरुषोत्तम क्षेत्र जवळ येतात ना, जवळ आल्यानंतर भगवंतांचे जे विशुद्ध भक्त आहेत नारद मुनी हे प्रकट होतात आणि नारद मुनी सांगायला जातात म्हणजे तुमचं स्वागत आहे, आम्हाला तुमची सर्व योजना कळलेली आहे. त्यांना काय कळत नाही, ते त्रिकाल काय नाही सगळं काय माहिती आहे नारद मुनीनं. नारद मुनी सांगतात की आम्हाला कळलंय की तुम्ही मोठं मंदिर निर्माण करणार आहात इथं म्हणजे, आणि आम्ही सर्व व्याकुळ आहोत की कधी हे होणार आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर महाराज इंद्रद्युम्न जे आहेत त्यांना सांगण्यात येतं की परंतु तुम्ही इथपर्यंत आलाय तुम्हाला नीलमाधवचे दर्शन होऊ शकणार नाही, कारण नीलमाधव जे आहेत त्यांनी स्वतःला वाळूच्या सोनेरी वाळूच्या ह्याच्यामध्ये ढिगामध्ये अदृश्य करून टाकलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर इंद्रद्युम्न महाराज जे आहेत त्यांना इतकं त्रास होतो, आघात होतो की इथपर्यंत आपण आलो आणि आता नीलमाधवचे दर्शन होणार नाही. आणि झालेलं काय असतंय की विद्यापतीने येऊन सगळं सांगितलेलं असतं ना काय काय आहे तिथं, ते ऐकल्यानंतर तर आणखीनच जास्ती व्याकुळ झालेलं असतं आता बघण्यासाठी, कारण आधी फक्त ऐकलेलं असतं यात्रीकडनं, आता आपला माणूस जाऊन आला आणि हा सांगतो म्हणजे नक्कीच सगळं काही तसंच आहे, परत आता आपल्याला ते बघायला मिळणार नाही. आणि मग नारद मुनी जे आहेत ते इंद्रद्युम्न महाराज सांगतात की परंतु ही भगवंतांची योजना आहे, भगवंतांची ही योजना आहे की भगवंत या कलियुगामध्ये दारू ब्रह्मच्या रूपामध्ये, तरु म्हणजे झाड, झाड लाकडाच्या रूपामध्ये भगवंत प्रकट होणार आहेत. आणि हे झालं कसं की महाविष्णू जे आहेत ना भगवंत यांचे जे शरीरावरचे केस आहेत हे गळून पडलेत आणि त्यांनी लाकडाचं रूप धारण केलेलं आहे आणि हे जे लाकडं आहेत ना हे म्हणजे साक्षात भगवंतच आहेत. म्हणजे भारतीय लोक दगडाला कधी भगवंत, लाकडाला कधी भगवंत, काय पण करत असतो ना, म्हणून कसे आहेत माहितीये मागासलेले. हा पाश्चात्य देशातल्या लोकांचा बघायचा दृष्टिकोन असा होता आपल्याकडे जोपर्यंत प्रभुपाद गेले नाही. आणि जेव्हा प्रभुपाद गेले नाही प्रभुपादाने त्यांना सांगितलं की हे जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहे, जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहे, हे काय लाकड नाहीये, किंवा तुळशी जी आहे ना तुळशी हे पूजनीय आहे, बाकी सगळं झाडासारखं नाहीये, तुळशी पूजनीय आहे. तर इतका परिणाम झाला की प्रभुपादाने जिथं पहिली रथयात्रा केली सॅन फ्रान्सिस्कोला, त्या ठिकाणाचं नाव प्रभुपादाने ठेवलं न्यू जगन्नाथपुरी. त्या स्थानाचं नाव प्रभुपाद सॅन फ्रान्सिस्को नाव आहे न्यू जगन्नाथपुरी इस्कॉनच्या डिरेक्टरीमध्ये. बाकी जगाच्या मॅपमध्ये ते सॅन फ्रान्सिस्कोच असणार, परंतु इस्कॉनच्या मॅपमध्ये ते न्यू जगन्नाथपुरी. आणि या न्यू जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा इतकी प्रसिद्ध आहे, इतकी प्रसिद्ध आहे की मेयर, मेयर जे आहे ना, मेयरला काय म्हणतात, महापौर, महापौर जे आहे ना ते केवळ रथयात्रेला येत नाही, महापौर टीव्हीवर येऊन जाहीर करतो की इस्कॉनची रथयात्रा आहे त्यामुळे आज सुट्टी. पूर्ण सॅन फ्रान्सिस्कोला सुट्टी असते रथयात्रेच्या दिवशी, का, जेणेकरून सगळे रथयात्रेमध्ये येऊ शकतात. भारतामध्ये एकच ठिकाण आहे जिथं सुट्टी असते, जगन्नाथपुरी. तिथं शाळेच्या सुट्ट्या रथयात्रेच्या दरम्यान असतात, उन्हाळ्यात नसतात, उन्हाळ्यात शाळा चालू असते. रथयात्रेच्या वेळेला एक महिना सुट्टी असते मुलांना शाळेला. आणि आपल्या इथं महापौर येतात, चांगलं आहे, येऊन रथयात्रेमध्ये सामील होतात, परंतु ते डिक्लेअर करत नाहीत सुट्टी आहे म्हणून. परंतु प्रभुपादाने अशी करामत केली की तिथे जाऊन लोकांना असा विश्वास आणला की ते डिक्लेअर करतात की रथयात्रा इस्कॉनची जगन्नाथ रथयात्रा, त्यामुळं सुट्टी. आणि असे हे महाराज इंद्रदेव जे आहेत, यांना नारद मुनींनी सांगितलं की भगवंताची योजना आहे की ते दारू ब्रह्मच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि ते समुद्राच्या मार्गे येऊन किनाऱ्यावर येतील आणि मग तुम्ही त्यांना आणा इथं, आणून त्याचे सुंदर मूर्त्या करायचे. आणि सुंदर मूर्त्या करायचे, मूर्तीचा आकार कसा असणार, म्हणजे भगवंताचं स्वरूप कसं असणार, म्हणजे त्याची काय चिंता करू नका, स्वतः भगवंत ते करून घेतील. एक व्यक्ती येईल जो कार्पेंटर सुतार असेल आणि तो येऊन काय करेल, सुंदर मूर्त्या बनवेल. आणि तसा व्यक्ती आला पण, जेव्हा ते लाकडी जे उणके होते ते आणून ठेवले, तसा व्यक्ती आला पण. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी मूर्त्या बनवू शकतो, फक्त 15 दिवसाची मला अवधी दिली पाहिजे आणि या दरम्यान कोणीही दरवाजा उघडून बघायचं नाही काय चाललंय आत. आणि मग कळणार कसं आत तुम्ही आहे का नाही, म्हटलं माझ्या ह्याचा आवाज येईल की हत्यारचा टक 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 आवाज येईल, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल. परंतु झालं काय की महाराज इंद्रदेवने यांनी निश्चय केला होता की जसं भगवंताने सांगितलं तसंच होत चाललेलं आहे, त्यामुळे आता आपण 15 दिवस वाट बघायचीच. परंतु काय होतंय, कधी कधी पुरुष असतात ना हे हतप्रभ होतात पत्नी समोर. त्यांची जी राणी होती गुंडीच्या, ही सांगायला लागली इंद्रदेव महाराजांना की बघा म्हातारा व्यक्ती होता जो कोराला आला होता मूर्त्या, कुणाला माहिती आत काय झालं, मेलाविला असणार तर आतना आता आवाज पण येत नाही, पहिले 10 दिवस आवाज तर येत होता, आता आवाज पण येत नाही आतना. हा आणि तुम्ही आज्ञा द्या म्हणजे उघडून बघू शकतो आपण. इंद्रजी महाराज सांगितलं नाही नाही बिलकुल नाही, परंतु सारखं सारखं मागा लागल्यामुळं, सारखं मागा लागल्यामुळं इंद्रदेव महाराजांनी म्हटलं ठीक आहे, खरंच आवाज येत नाहीये. फार वेळ ऐकायला लागतं असं आपल्याला पण वाटायला लागतं, हो आवाज खरंच येत नाही, पण आतून आतून आधी श्रद्धा होती की पूर्ण पालन केलं पाहिजे मग काय होणार नंतर दर्शन होणार. परंतु सारखं सांगितल्यामुळे त्यांना पण विश्वास व्हायला लागला हळूहळू, संगतीचा परिणाम होतो. मग ते त्यांना असं वाटायला लागलं की आपण उघडून बघूया, म्हणून त्यांनी काय केलं, दरवाजा उघडला. आणि दरवाजा उघडल्यावर बघितलं की तो जो व्यक्ती होता मूर्तिकार होता ना तो तर तिथं नव्हताच, आणि ज्या मूर्त्या होत्या ना त्या पण अधुऱ्या आहेत असं वाटलं, होत्या नाही अधुऱ्या आहेत असं त्यांना वाटलं. आणि इंद्रदेव महाराज येते इतके निराश झाले की पुन्हा आता मला भगवंताचे दर्शन होणार नाही, कारण आता हे तर पूर्ण रूप नाही येते असं त्यांना वाटत होत. आकाशवाणी झाली की असं नाही आहे, हा माझा स्वरूप आहे आणि या स्वरूपामध्येच मी इथं वास करणार आहे. त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आता लगेचच एक मंदिरची निर्मिती करा आणि इथं माझी पूजा सुरू करा. आणि मग महाराज इंद्रदेव जे आहेत त्यांनी मोठं मंदिर बनवलं, फार मोठं मंदिर, ज्याला आज देखील आपण जगन्नाथपुरीचं जे श्री मंदिर आहे या नावाने ओळखतो, जगन्नाथपुरीचं मंदिर. आणि इथं जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची नित्यनियमानं पूजा केली जाते. 6:15 झालेले आहेत, जगन्नाथ प्रकट झाले, परंतु त्यांचं रूप असं काय आहे, जसं आहे तसं का आहे हे सांगण्यासाठी मला आणखी 15 मिनिटं लागतील. तयारी आहे? जर मॅनेजमेंटने विचारला तर तुम्ही जबाबदार आहे. तर जेव्हा भगवंतांचं असं रूप पाहिलं इंद्रदेव महाराज, ते दुखी झाले की असं कसं काय, ना हे ना हात आहेत ना पाय आहेत आणि डोळे एवढे मोठे मोठे झालेले आहेत असे, हे असं काय आहे. यासाठी इंद्रदेव महाराज आहेत ते दुखी झाले. परंतु आपल्याला दुखी व्हायचं काही कारण नाहीये, कारण आपल्याकडे काय आचार्य लोक आहेत सांगण्यासाठी. आणि इंद्रदेव महाराज पण दुखी झाले, त्याचं माग हेतू काय होता की कदाचित माझ्यामुळे लोकांना तर लोक तर विमुख होणार नाही ना ह्या दर्शनापासून, भगवंतांच्या ह्या रूपाच्यापासून, माझ्या चुकीमुळे, मी दरवाजा लवकर उघडल्यामुळं. तर अशी सुंदर कथा आहे की जे भगवान श्रीकृष्णांचे 16,108 राणे आहेत ना, सर्व द्वारकेमध्ये राहत होते आणि त्यांनी ऐकलं होतं की भगवान श्रीकृष्णांनी बालपणी इतक्या मधुर लीला केलेत ना, इतके मधुर लीला केलेत ना, इतके मधुर लीला केलेत ना की काय सांगायचं नाही. आता कसं असतंय की आपल्याला पण कधी कधी आवडतंय, लहानपणाचं आपलं हे कसं होतं म्हणते, परंतु काय पूर्वी अशी व्यवस्था नव्हती ना आपल्या आई वडिलांच्या वेळेला, असं काय फार प्रगत नव्हतं सगळं काही जसं आता आहे. आता आपण काय करतो, डिजिटल कॅमेरा घेतो आणि आपलं बाळ जे काय करतं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवू शकतो आपण नंतर बघण्यासाठी, त्याला दाखवण्यासाठी की तू लहानपणी काय होतं. पण आपल्या वेळेला असं नाहीये, आणि आपल्या आई वडिलांच्या वेळेला तर बिलकुल तसं नव्हतं काय, मग ते फक्त सांगतात आणि आपण ऐकायचं की असं होतं तसं होतं, हो हो असं होतं असं करायचं, हो हा सेम तुझ्यासारखं करतो बघ, म्हणजे नातू सेम तुझ्यासारखं, तू असंच करायचंस, मग आपण कल्पना करू शकतो आपण कसं करत होतो. तर ह्या ज्या राण्या आहेत त्यांनी एवढं ऐकलं होतं, एवढं ऐकलं होतं भगवंताविषयी की ते अतिशय हे झाले की कोणतरी असा व्यक्ती भेटली पाहिजे जे आपल्याला प्रामाणिकपणे जे काही भगवंतांनी केलं ना ते सगळं सांगायला पाहिजे. आणि यासाठी सगळीकडे शोध घ्यायला लागले. परंतु एकच अशी व्यक्ती होती जी द्वारकेला पण होती आणि वृंदावनला पण होती, ती होती बलरामजींची आई रोहिणी. कारण रोहिणी एकटीच जी द्वारकेमध्ये पण होती, मग त्यांनी सगळ्यांनी मिळून रोहिणीला गाठलं आणि रोहिणी माताला सांगितलं की आम्ही ऐकलंय की असं असं श्रीकृष्ण आणि बलराम जे आहेत त्यांनी एवढ्या लीला केल्यात ना, आम्हाला फार ऐकायची इच्छा आहे, तुम्ही आम्हाला सांगणार का सगळ्या लीला. तर रोहिणी माता म्हणते हो हरकत नाही, परंतु असं आहे की ह्या जर लीला ऐकले ना तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत ना, म्हणजे कृष्ण जे आहेत ना, त्यांच्यासाठी भगवान नाही येते, कृष्ण जे आहेत ना ते इतकं त्यांना वृंदावनचं आठवण होईल ना, स्मरण येईल ना, कि मग ते लगेचच वृंदावनला जायला निघतील, मग तुम्ही लगेच रथ तयार ठेवलं पाहिजे त्यासाठी. म्हणजे ठीक आहे. आणि आणखीन एक आहे की जर ते समोर बसून ऐकले ना तर मग मी बोलू शकणार नाही, मग आता काय करायचं. मग ठरलं की कृष्ण आणि बलराम हे जे आहेत लांब गेले होते, काही याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पिकनिकला गेले होते कृष्ण आणि बलराम, किंवा राणीने त्यांना सांगितलं की पिकनिकला जा की तुम्ही किती दिवस झाले कुठे गेला नाही, जेव्हा काय तर गडबड करायची असते ना तर असं करतात की जा जा लवकर जा तुम्ही असं करत, मग राणीने सगळ्यांना पाठवून दिलं जा तुम्ही, आणि कृष्ण बलराम गेले. आणि गेल्यानंतर यशोदा जी आहे, सॉरी रोहिणी जी आहे, ती सर्व राण्यांना सांगायला बसती काय बाल्यलीला भगवंतांची. आणि सर्व राणी जी आहेत ना त्यांनी ठरलं की ठीक आहे, समजा कृष्ण जर परत आले तर एकदम कृष्णाने बलराम, मग कोण तर द्वारावर थांबायला नको सांगायला, मग म्हणते कोण थांबणार, म्हणते मग सांगितलं सुभद्रा, काय सुभद्राने आधी पण ऐकलेलं आहे ना सगळं, त्यामुळे सुभद्राला थांबूया म्हणून, मग सुभद्राला दारावर थांबल, सुभद्रा दारावर रोहिणी माता महालामध्ये बसते आणि सर्व राण्या जे 16,108 राण्या बसून ऐकतायत कृष्ण कथा बाल्यलीला भगवंतांची. आणि रोहिणी माता जी आहे ती इतक्या आनंदानं इतकं प्रेमानं सांगत होती ना की ऍक्च्युली एखादा खास करून माझ्यासारखा निरस व्यक्ती जर सांगायला लागला तर कधी कधी आपण बघतोय लोक एकदम ध्यानपूर्वक ऐकत असत. समजा एखादा प्रेमी भक्त, प्रेमी भक्त प्रेम संकीर्तन, प्रेमानं जर एखाद्याने कीर्तन केला, भगवंताच्या कथेचं गान केलं, तर पुढच्या व्यक्ती नक्कीच मोहित होणार, त्यात काय शंकाच नाहीये कथा ऐकून, कारण त्याची शुद्धता तशी आहे. तर मग जेव्हा माता रोहिणी हे बाल्यलीला सांगायला लागली भगवंतांचे, ते ऐकल्यानंतर ना सगळे जे राण्या होते ना ते एकदम आश्चर्य असं बघायला लागले, म्हणजे हा एकदम ऐकायला लागले, हा असं केलं आणि असं केलं आणि सगळे लीला ऐकायला लागले. आणि सुभद्राला जरी लांब होती ना तरी पण तिनं कान इतर लावून ठेवले होते, काय काय चाललेलं आहे. कारण कृष्ण कथा अशीच आहे की कंटाळा येत नाही कधी, कंटाळा येत नाही, ऐकायचं आणि बोलायचं. भक्त कधी थांबतात का बघा, प्रवचनचा वेळ झाल्यानंतर 15 मिनिटं मागतात परत अजून सांगायचं म्हणून, आणि ऐकणारे ते परत तयार असते अजून 15 मिनिटं चालेल. फक्त काय नंतर प्रसाद घ्यायचे असते म्हणून, म्हणजे कृष्णाच्या दुसऱ्या स्वरूपाचं पण दर्शन घ्यायचं असते म्हणून संपवायचं कार्यक्रम. तर मग सुभद्रा जी आहे ती देखील कान लावून ऐकत होती आणि ऐकायला लागली, आणि माता रोहिणी जे सांगत होती आणि कृष्ण बलराम आले परत. कारण जिथं कृष्ण बलराम म्हणजे कृष्ण कथा जिथं चालू असणार ना, भगवान श्री कृष्ण सांगतात नाहम तिष्ठामी वैकुंठे योगी नाम हृदयशुवा यत्र गायंती मत भक्ता तत्र तिष्ठामी नारद. हे नारद म्हणे मी वैकुंठात राहत नाही, योगी नाम हृदयशुवा योगी लोकांच्या हृदयामध्ये पण मी राहत नाही, मग कुठं राहता, पत्ता बदललाय काय. यत्र गायंती मत भक्ता तत्र तिष्ठामी नारद, जिथं माझे भक्त माझ्या प्रेम कीर्तन करतात, प्रेमानं माझ्या नावाचं कीर्तन करतात ना, माझी कथा करतात ना, हरे कृष्णा अति तमी वास करतो असं भगवान सांगतो. आणि जसं यशोदा रोहिणी माता ही कीर्तन करायला लागली, भगवंताची कथा सांगायला लागली, लगेचच कृष्णाला भगवंत तिथं आले आणि सगळे निश्चित होते ना, कारण काय सुभद्रा आहे की डोरकीपर, सुभद्रा आहे तिथं, त्यामुळे सगळे निश्चित होते. आणि झालं काय की सुभद्रा कथा ऐकत होती ना, कथा ऐकल्यानंतर इतकं विस्मय झाला सुभद्राला पण की तिचे जे डोळे आहेत ना ते एकदम मोठे झाले असे, आणि मोठे झाले आणि सगळं शरीराचे बाकी अवयव जे आहेत ना सगळे शरीरामध्ये गेले आत. हे महाभावचे लक्षण आहेत. चैतन्य महाप्रभूं पण असं व्हायचं, चैतन्य महाप्रभूंना पण असं व्हायचं, जेव्हा ते भगवंता नावाचं कीर्तन करायचे ना तर असं कधी कधी व्हायचं की ते एकदम एका एखादा कासवासारखा किंवा मासाच्या तुकड्यासारखं वाटायचे, कारण सगळे अवयव जे आहेत ना सगळे आत जायचे शरीरात. हे अष्ट सात्विक विकार, हे महाभाव आहे, महाभाव आहे. सगळ्यांना हे महाभाव प्रकट करता येत नाही म्हणून आपण आपण उगीचच प्रयत्न पण करायचं नाही, हे करायचं भाव वाढून घ्यायचा स्वतःच नाही, आपल्याला शक्यच नाहीये, स्वीकार केला पाहिजे. आणि जेव्हा सुभद्रा असं झाली ना तर लांबूनच सुभद्राला बघून कृष्णाने बलरामला कळलं की काहीतरी चाललेलं आहे, म्हणून ते आणखीन लवकर लवकर आले जवळ आणि तिथं थांबले सुभद्रा त्या बाजूला. सुभद्राच्या डाव्या बाजूला कृष्ण उभे राहिले आणि उजव्या बाजूला बलरामजी उभे राहिले आणि ऐकायला लागले. आणि जसं ती कथा त्यांच्या कानावर पडायला लागली ना सेम प्रकार ह्यांच्यामध्ये पण घडलं कृष्ण बलराम. फक्त काय झालं की कृष्ण बलरामचे पंजे आत गेले आणि हात आत जायचं राहिले असंच, बाकी पाय जे ते आत गेले शरीरात पूर्ण, नुसता एक खाली गोल असा आकार झाला आणि तोंड एवढा झाला आणि डोळे जे आहेत ना आश्चर्यानं की काय लीला आहेत, स्वतःची लीला काय लीला आहेत असं भगवंताचे डोळे जे आहेत ते अतिशय मोठे झाले असे. आणि हा जो स्वरूप आहे भगवंताचा हे राण्यांना माहिती नव्हतं हे आलेत असं म्हणून. अजून झाला त्यांना कळलं कसं की जसं हे झालं ना म्हणजे ऑपॉर्च्युनिस्ट म्हणतात ना अपॉर्च्युनि संधी साधू नारद मुनी, संधी मिळाली की साधतात बरोबर, लगेच नारद मुनी तिथं प्रकट झाले आणि जोर जोरानं उड्या मारले, मी पाहिलं मी पाहिलं मी पाहिलं मी पाहिलं. सगळ्या राणा म्हणलं कोणाला पाहिलं काय पाहिलं हिने, मग राण्याचं लक्ष गेलं बघितलं तिने, अरे कृष्ण बलराम आणि सुभद्रा जे ते काहीतरी वेगळं झालेलं आहे. त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं असं, त्यांनी असं कधीच पाहिलं नव्हतं. मग आपण आश्चर्य करायचं काय, जे भगवंतांच्या पट्ट राणे आहेत त्यांनी पण असं रूप भगवंताचं पाहिलं नव्हतं. आणि असा रूप झाला आणि मग नारद मुनी जे आहेत लगेच भगवान श्रीकृष्ण जे आहेत आपल्या मूळ स्वरूपामध्ये आले आहेच. मग नारद मुनी जे आहेत ते भगवंतांना विनंती करायला लागले की भगवंत म्हणा हा जो तुमचा महाभावचा प्रकाश आहे किंवा महाभावचं जे तुमचं रूप आहे हे संपूर्ण जगाला कुठंतरी बघायला मिळालं पाहिजे अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही कुठंतरी हे रूप प्रकट करा. आणि हाच रूप आज आपल्याला जगन्नाथपुरीला जगन्नाथ बलदेव आणि सुभद्राच्या रूपामध्ये बघायला मिळतं. तर हे जे मूर्ती आहेत ना हे अपूर्ण नाही आहेत, परिपूर्ण आहेत. परिपूर्ण मूर्ती आहेत, हा महाभावचं प्राकट्य आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू जे आहेत, नमो महावदन, चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांचे जे आराध्य दैवत आहेत ना ते जगन्नाथ आहेत. चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण आहेत, भक्ताच्या रूपामध्ये आले आहेत, परंतु महाभाव घेऊन आलेत. हा तस्मय श्री महाप्रेम रसप्रदाय चैतन्य चंद्राय नमो नमस्ते. महाभाव प्रकट करण्यासाठी आले आहेत म्हणून चैतन्य महाप्रभू जे आहेत हे जगन्नाथपुरीला राहिले जगन्नाथ बलदेवाने सुभद्राचं दर्शन घेण्यासाठी. आणि श्री प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्याला देखील आज कुठंही इस्कॉनचं जिथंही मंदिर आहे ना तिथे आपल्याला जगन्नाथ बलदेव आणि सुभद्राचे दर्शन घ्यायला मिळतं. इतकंच काय की जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथाच्या मंदिरमध्ये सगळ्यांना परवानगी नाहीये, केवळ हिंदू लोकांना आज जायला परवानगी आहे मंदिरमध्ये. म्हणून जगन्नाथाचे सिंहद्वार आहे, सिंहद्वाराच्या उजव्या बाजूला, सिंहद्वाराच्या उजव्या बाजूला एक जगन्नाथाचा मोठा असा चेहरा आहे. मी अनेक वेळेला आधी जाताना बघायचो, पण 4 वर्षापूर्वी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मी एका दैत्यपतीला विचारलं, म्हटलं इधर क्यों ऐसा बडा ये बनाया, म्हटलं जगन्नाथ का. मग तर त्याने मला हात जोडून सांगितलं प्रभूजी ये पतित पावन आहे. म्हणा एकदा काय सुंदर नाव आहे हे पतित पावन. जे लोक आज जाऊ शकत नाही ना त्यांना दर्शन देण्यासाठी जगन्नाथ दारावर येऊन थांबलेत. म्हणून जगन्नाथ स्वतः दारावर येऊन थांबलेले आहेत. हा म्हणून पतित पावन आहेत. तर हे जगन्नाथ जे आहेत वर्षात एकदा रथयात्रेच्या वेळेला बाहेर येतात आणि सगळे दर्शन घेऊ शकतात. आणि आता जे दैत्यपती आहेत थोडेसे जास्ती कृपाळू झालेत सगळे. हे दैत्यपती जे आहेत ना हे विद्यापती आणि विश्ववासू शबर जे यांचे पुढचे वंशज, जे दैत्यपती डायरेक्ट वंशज भगवंतांचे. तर हे तिथं पूजा करतात भगवंतांची दैत्यपती. तर हे दळू जात की कुणाला पण आज चढायला अलाव करतात की तुम्ही चढा. आणि आता तर फार व्यवस्था केलेली आहे रथयात्रेमध्ये, शिडी लावतात रथाला चढायला त्रास होऊ नये म्हणून. आणि ओळीनं सगळे शिडीवरनं चढायचं, दर्शन घ्यायचं आणि पलीकडनं उतरायचं. थोडा त्रास होतो नक्कीच, सहज दर्शन मिळणारच नाही जगन्नाथांचे. तसे म्हणून इंद्रधनु महाराज एवढं लांब ना आले आणि त्यांना सांगण्यात आलं की आता नील माधवचं दर्शन होणार नाही तुम्हाला म्हणून. परंतु दर्शन होऊ शकते जर बघितलं. आणि इतकंच काय प्रभुपादाने जगन्नाथ जे आहेत ना त्यांना खऱ्या अर्थानं जगन्नाथ बनवलं. संपूर्ण जगामध्ये जगन्नाथांना प्रभुपादाने नेलं आणि प्रचार केला जगन्नाथांचा. आणि जिथे जिथे इस्कॉनचं मंदिर आहे ना तिथे तिथे सगळीकडे रथयात्रा होते. म्हणजे सगळ्यांना हा जो महाभाव रूप आहे भगवंतांचा हे बघण्याची संधी मिळते. आणि काही दिवसापूर्वी आपण पण ही साजरी केली, ज्या दिवशी 16 तारखेला ज्या दिवशी जगन्नाथपुरीला रथयात्रा होती त्या दिवशी आपण इथं साजरा केला, सगळ्यांना संधी मिळाली. तर हे भगवंताचा जो रूप आहे हा अतिशय विशेष रूप आहे. तर आपल्या सर्वांच्या चरणाशी आज विनंती आहे की आपण पण असंच काहीतरी हे करू की दरवर्षी कमीत कमी त्यावेळेला रथाच्या वेळेला आपण सगळ्यांना जगन्नाथांचे दर्शन द्यायचं प्रयत्न करू, रथयात्रा करू, लोकांना दाखवू किंवा मंदिर बांधू जगन्नाथाविषयी सांगू लोकांना. हरे कृष्णा. बरोबर 7:30 झाले. आता काही महत्वाच्या सूचना आहेत त्याच्यानंतर कीर्तन आणि महाप्रसाद.